बुद्ध पूजा वर्ण गंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे।
या वर्ण गंध आणि गुणांनी युक्त अशा पुष्पमालांनी मी मुनिंद्राच्या कमल चरणांची पूजा करतो।
पूजे मी बुद्धं कुसुमे ननेन पुये न मेते न लभामि मुखं पुफं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विना स्वभावं।
या पुष्पांनी मी बुद्धाला पूजितो, या पुण्याने मला निर्वाण लाभेल। हे पुष्प जसे कोमेजून जाते त्याप्रमाणे माझे शरीर विनाशाकडे जाईल।
घनसार परित्येन दीपेन तमधन्सिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं।
अंधाराचा नाश करणाऱ्या सर्वव्यापी स्वच्छ प्रकाश देणाऱ्या या दीपाप्रमाणे अज्ञान अंधकाराचा नाश करणाऱ्या तिलोक्य दीप अशा बुद्धाची मी पूजा करतो।
सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनाह गंधेन पूजयामि तथागतं।
अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्य मिसळलेल्या या गंधाने ज्याचे शरीर व मुख सुगंधी आहे अशा भगवंताची मी पूजा करतो।
बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातु गभ्भे लंकायं जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके च थूपे।
बुद्ध धम्म संघ ह्यांना तसेच लंका म्हणजेच श्रीलंका जम्बुद्वीप म्हणजेच भारत त्रिदशपूर नागलोक येथील स्तूपामधून बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करतो।
सब्बे बुद्धस्स बिंबे सकल दस दिसे केसलो मादि धातु वंदे सब्बेपि बुद्धं दसबल तनुजं बोधि चैतियं नमामि।
सर्व दाही दिशांमधून जितकी बुद्धांची रूपे आहेत तसेच बुद्धांच्या शरीराचे केश इत्यादी अवशेष स्थापलेले आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करतो।
वंदामि चैतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा।
सर्व ठिकाणी बसवलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना बोधी वृक्षाला मी वंदन करतो। ही सर्व बुद्धांची रूपे आहेत।
ती रतन वंदना बुद्ध वंदना इति पीसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सदम्ब सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति। बुद्धं याव जीवितं शरणं गच्छामि।
अरहंत म्हणजेच जीवनमुक्त तसेच सम्यक संबुद्ध म्हणजेच संपूर्ण जागृत विद्या आणि आचरणांनी युक्त तसेच सुगती म्हणजेच निर्वाण प्राप्त केलेले असे दमनशील पुरुषांचे सर्वश्रेष्ठ सारथी आणि मानवाला सुमार्गावर नेणारे अनुशासक शास्ता असे भगवान बुद्ध आहेत। अशा भगवान बुद्धाचे मी जन्मभर अनुसरण करण्याचा निर्धार करीत आहे।
ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वंदामि सबदा।
पूर्वी होऊन गेलेले भविष्यात होणारे व सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बुद्धांना मी वंदन करतो।
नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जयमंगलं।
मला दुसरे कोणतेही अनुसरणीय स्थान नाही, बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण आहेत, या सत्य उच्चारणेच माझे जय मंगल होवो।
उत्तमंगेन वंदेहं पादपंसुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं।
बुद्धाच्या पवित्र चरण धुळीस मस्तक वाकवून मी वंदन करतो। बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर त्याबद्दल भगवान बुद्ध मला क्षमा करो।
यं किंची रत्नं लोके विज्जति विविधा पुथु रत्नं बुद्ध समं नत्थि तस्मा सोत्थि भवन्तु मे।
ह्या विश्वात जी निरनिराळ्या प्रकारची रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही, अशा रत्नाने माझे कल्याण होवो।
यो सन्निसिन्नो वरबोधी मुले मारंग ससनं महतिं विजेत्वा संबोधि मागच्छि अनंतयाणो लोकोत्तमोतं प्रणमामि बुद्धं।
जाने बोधी वृक्षाखाली बसून मार म्हणजेच कामदेव याचा त्याच्या अफाट सेनेसह पराभव केला, अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धत्व प्राप्त केले व जो सर्व जगात श्रेष्ठ आहे, अशा भगवान बुद्धाला मी नमस्कार करतो।